नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 3 एप्रील सावन थायलंडांतल्या बँकॉकांत 6व्या बिमस्टेक शिखर परिशदेंत सहभागी जावपाक 2 दिसांच्या दौऱ्यार वतले. थायलंडाची प्रधानमंत्री पेतोंगतान शिनावात्रा हांच्या निमंत्रणा वेल्यान हो दौरो जातलो. प्रधानमंत्री मोदींचो थायलंडाचो हो 3रो दौरो. ह्या भेटी वेळार बिमस्टेक फुडाऱ्यां मदीं बिमस्टेक चौकटीत सहकार्य वाडोवपाक वेगवेगळ्या संस्थात्मक आनी क्षमता निर्मिती उपाय योजनांचेर चर्चा जावपाची अपेक्षा आसा. ह्या भेटी उपरांत श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसनायका हांच्या निमंत्रणा वेल्यान श्रीलंकेक फुडल्या म्हयन्याच्या 4 तारखेपासून 3 दिसांच्या दौऱ्यार प्रधानमंत्री वतले. ह्या भेटी वेळार प्रधानमंत्री श्रीलंकेच्या राष्ट्रपतींच्या भारत दौऱ्या मजगती आदी मान्य जाल्ल्या सहकार्याच्या क्षेत्रावेल्या प्रगतीचो आढावो घेवपाक राष्ट्रपती दिसनायका कडेन चर्चा करतले. प्रधानमंत्री वरिष्ठ मानेस्त आनी राजकीय फुडाऱ्यां बरोबर बसकेक लेगीत उपस्थित रावतले. उपरांत भारताच्या अर्थीक मदतीन राबयल्ले विकास प्रकल्पांच्या उद्घाटना खातीर मोदी अनुराधापुरा हांगा वतले. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांणी सांगले की भारत पाकिस्तानात अल्पसंख्याकांकडेन जावपी वागणुकीचे बारीकायेन निरीक्षण करता आनी आंतरराष्ट्रीय स्तरार हे प्रकरण उपस्थित करता. लोकसभेत एका प्रश्नाक जाप दितना डॉ जयशंकर हांणी म्हळे की संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतले भारतीय प्रतिनिधींनी हालींच पाकिस्तान हो असो देश आसा हे निदर्शनाक हाडिल्ले, जंय मानवी हक्कांचे उल्लंघन, अल्पसंख्याकांचो छळ आनी लोकशाही मूल्यांचे पद्धतशीरपणान नाश हे राज्य धोरण आसा. संयुक्त राष्ट्र महासभेतल्या भारतीय राजदूतांनी हालींच पाकिस्तानाच्या कट्टर मानसिकतेचेर उजवाड घाल्लो. परराष्ट्र मंत्र्यांनी सभाघराक माहिती दिली की ह्या वर्सा फेब्रुवारीत पाकिस्तानात हिंदू समुदायार अत्याचाराचे 10 गुन्यांव घडल्या, त्यापैकी 7 गुन्यांव अपहरण आनी जबरदस्तीन धर्मांतर करपाकडे संबंधित आसात, 2 गुन्यांव अपहरणाकडे संबंधित आसा आनी 1 प्रकरण होळी मनोवपी विद्यार्थ्यार पोलीस कारवाईकडे संबंधित आसा. पाकिस्तानात शीख समुदायाकडे संबंधित 3 घटना घडल्यात. अहमदिया समुदायाबद्दल 2 गुन्यांव आनी ख्रिश्चन समुदायाबद्दल 1 प्रकरण आशिल्ले. भारतान ही प्रकरणां आंतरराष्ट्रीय स्तरार उखलची हाचेर डॉ जयशंकर हांणी भर दिलो. समाजवादी पक्षाचे खासदार रामजीलाल सुमन हांणी 16व्या शतकातल्या राजपूत शासक राणा सांगा हांचेर केल्ले वक्तव्य अयोग्य आशिल्ल्याचे केंद्रीय मंत्री प्रोफेसर एस पी सिंग बघेल हांणी म्हळा. संसदेभायर माध्यमाकडे उलयतना बघेल हांणी म्हळे की बाबरान स्वता राणा सांगा हांच्या शौर्याचो उल्लेख केल्लो. सुमन हांकां तांच्या आक्षेपार्ह वक्तव्या खातीर कोणूच माफ करचो ना. भाजपा खासदार कंगना रणावत हांणी म्हळे की राणा सांगा हे स्वाभिमान आनी स्वातंत्र्याचे प्रतीक आसात आनी जाणी तांचो अपमान केला तांणी माफी मागची. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आनी आय टी मंत्री अश्विनी वैष्णव हांणी म्हळे की सायबर हल्ल्यापासून म्हत्वाच्यो मुळाव्यो सुविधा आनी खाजगी डेटाचे संरक्षण करपाक सरकारान खुबश्यो उपाय येवजण्यो केल्यात. आयज राज्यसभेत एका प्रश्नाच्या जापेत वैष्णव हांणी म्हळे की सायबर हल्लो हे एक व्हड आवाहन आसा आनी सरकारान सायबर गुन्यांवा आड लोकां मदीं जागृकता निर्माण करपाक व्यापक कायदेशीर आनी तांत्रीक पावलां उखल्ल्यात. डिजिटल वैयक्तीक डेटा संरक्षण कायदो लेगीत मंजूर केला, जाचे बरे परिणाम दिसून येतात. सायबर गुन्यांवाच्या समस्यांक तोंड दिवपाक आय टी कायद्यांतल्यो तरतुदी लेगीत मजबूत केल्यात. भलायकी मंत्री जे पी नड्डा हांणी आज सांगले की ह्या वर्सा 1 मार्च मेरेन आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत 1.26 लाख कोटी रुपयांच्या 8.9 कोटी परस अधिक रुग्णालयात दाखल करपाक परवानगी दिल्या. लोकसभेत दिल्ल्या जापेत नड्डा हांणी म्हळे की आशा कार्यकर्त्यां खातीर आता मेरेन 10 लाखां परस अधिक आयुष्मान कार्ड आनी अंगणवाडी कर्मचाऱ्यां खातीर 14.47 लाख कार्ड तयार केल्यात. ह्या योजने अंतर्गत 13,866 खासगी हॉस्पिटलां आनी 17,091 भौशीक हॉस्पिटलां ह्या सयत एकूण 30,957 हॉस्पिटलां पॅनलात समाविष्ट केल्यात. भलायकी मंत्र्यांनी म्हायती दिली की 2024-25 खातीर ABPMJY अंतर्गत 34,954 रुपयांच्या 2.21 कोटी परस चड हॉस्पिटलांत दाखल करपाक परवानगी दिल्या. स्क्वॉशान भारताची अनाहत सिंग आनी अभय सिंग हांणी मुंबईत जावपी इंडियन ओपन 2025 बायलां आनी दादल्यांच्या एकेरी सर्तीच्या अंतीम फेरयेत प्रवेश केला. आयज सांजवेळा फायनलीत अनाहत आनी हाँगकाँगाची हेलन तांग हांचे मदीं खेळ जातलो. ही मॅच सांजे 8:15 सुरू जावपाची आसा. तिसरे सुवातेर आशिल्ल्या अनाहतान काल उपांत्य फेरयेत 5व्या सुवातेर आशिल्ल्या भारताच्या ज्योश्ना चिन्नप्पाचो 3-0 असो पराभव केलो. तशेंच काल उपांत्य फेरयेत अभय सिंग हाणें इजिप्ताच्या करीम एल मिचो 3-1 असो पराभव केलो. सव्वे सुवातेर आशिल्लो अभय आयज इजिप्तातल्या करीम एल तुर्की हाचे आड खेळटलो. सांजवेळा 7:15 मॅच सुरू जातली. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें फाल्यां सकाळीं 8:40 नमस्कार.